चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस समितीचे नवे 800 सदस्य। जिल्ह्यामध्ये ऊसाच्या शेतावर ऊस सर्वे करणाऱ्या पथकांद्वारा समितीचे नवे सदस्य बनवणे सुरू झाले आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 800 जवळपास नवे सदस्य बनले आहेत। येणाऱ्या हंगामामध्ये हे नवे सदस्य साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करतील। जिल्ह्यामध्ये ऊस सर्वे जोरात सुरू आहे। जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना क्षेत्रात ऊस सर्वे सुरू आहे। जिल्ह्यामध्ये यावेळी जवळपास 550 सर्वे पथक सर्वेक्षणाच्या कामात आहेत। ऊसांच्या शेतावर सर्वे करणाऱ्या पथक समित्यांनी नवे सदस्य बनवले आहेत। जे शेतकरी या समितीचे सदस्य बनण्यात इच्छुक आहेत त्यांनी आपल्या ऊसाचा सर्वे करून घ्यावा। जमिनीच्या खतोनीकडे 3 फोटो सर्वे करणाऱ्या पथकाला उपलब्ध करून द्यावेत। जवळपास 550 पथके सर्वे करत आहेत। शेतकऱ्यांना SMS पाठवले जात आहेत। जे शेतकरी सर्वे आपल्या समोर करतील त्यांना कोणतीही अडचण येणार नाही।